आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 वर, 5000 जास्त अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा डेन्मार्कच्या जोडीशी सामना. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं. हे प्रक्षेपण आज पहाटे 2:55 GSLV-F7 रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलं. रॉकेटच्या उड्डाणानंतर 18 मिनिटांनी 2367 किलो वजनाचा हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत स्थापित करण्यात आला. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली आहे. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची भारताची क्षमता अधिक बळकट होणार आहे. या उपग्रहामुळे मिळणारी माहिती कृषी, नैसर्गिक संसाधनांचं निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये उपयुक्त ठरणार आहे असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं आहे. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. इस्रो आणि भारतीय उद्योग क्षेत्र यांच्यातल्या वाढत्या भागीदारीमुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचा विस्तार होत असून संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये भारताची क्षमता वाढत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाचं कौतुक केलं आहे. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसंच बेस्टच्या आगारांचा आधुनिक पद्धतीने विकास यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काल मुंबईत बांधकाम व्यावसायिकांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. January 2029 धारावीतल्या 10,000 पुनर्वसन सदनिका तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या 50 वर्षांपूर्वी विकसित झालेल्या वसाहतींच्या पुनर्विकासाचीही मोठी गरज आहे. उपलब्ध भूसंपत्तीचा योग्य आणि अधिक कार्यक्षम वापर करून मुंबईचा नियोजित विकास करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास आराखडा 2047 MMR अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. MMR पुणे महानगर प्रदेश आणि नागपूर महानगर प्रदेशात पुढील पिढीचं शहरीकरण वेगानं होणार आहे असं ते म्हणाले. नागपूरमध्ये न्यू नागपूर विकसित होत असून उद्योगांसाठी प्लग अँड प्ले सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. श्रावण वद्य अष्टमी, जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज सर्वत्र दिसून येत आहे. राजधानी मुंबईत विविध कृष्ण मंदिरांमध्ये तसंच सामाजिक आणि धार्मिक संस्थांमध्ये कृष्ण जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा अर्चना तसंच प्रवचन, कीर्तन, भजन, आरती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव झाल्यानंतर उद्या दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जाईल. मुंबई आणि कोकणात या खेळाचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जातं. मुंबईत विविध राजकीय पक्ष, संघटना आणि प्रभावशाली व्यक्तींच्या दहीहंडी पथकांचा गेले अनेक दिवस सराव सुरू आहे. विविध मंडळांच्या हंड्या फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमांची बक्षिसं लावली आहेत. उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री 12 कृष्ण जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र भारतीय संस्कृतीच्या अजरामर मूल्यांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशानुसार प्रत्येकाने एकता, शांती आणि सलोखा या तत्वांचं पालन करावं असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की श्रीकृष्ण चरित्राचं स्मरण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि ऊर्जा निर्माण करतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जन्माष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या महापुरातल्या मृतांची संख्या 1282 पोहोचली आहे, तर 5,000 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी नेपाळनं डीएनए चाचण्या करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशूली इथल्या जलविद्युत प्रकल्पातल्या बोगद्यात गेले 10 दिवस अडकलेल्या दोघांची आज सुटका करण्यात आली. आतापर्यंत 12,000 जास्त जणांना वाचवण्यात आपत्कालीन पथकांना यश आलं आहे. नेपाळ तिबेट सीमेवर 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या या महापुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधली अनेक गावं खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान आज संपुष्टात आलं. हाँगकाँगच्या ली चेऊ यू बरोबर झालेल्या सामन्यात त्याला 16-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या किम ॲस्ट्रिप आणि अँडर्स कारूप रासमुसेन या जोडीबरोबर संध्याकाळी 4 वाजता आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कॅरेन खचानोव यानं जागतिक क्रमवारी 4थ्या स्थानावर असलेल्या फिलिक्स ऑजर अली यासिम याला पराभवाचा धक्का दिला. 3 तास चाललेला हा सामना त्यानं 6-7, 6-3, 6-2, 6-2 असा जिंकला आणि 3ऱ्या फेरीतलं स्थान निश्चित केलं. दुसऱ्या सामन्यात डेन्स्विनी यानं 13व्या क्रमांकावर असलेला लॉरेन्झो मुसेटी याच्यावर 6-3, 6-1, 6-2, 6-2 अशी मात केली. दरम्यान कार्लोस अल्काराज, टेलर फ्रिट्स, अलेक्झांडर बुब्लिक, फ्रान्सिस टियाफो, अलेक्झांडर झेरेव, लर्नर टीएन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून 3ऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत अमांडा अनिसिमोवा, नाओमी ओसाका, इगा श्वियांतेक, लँडी नोस्कोवा, एलिना स्वितोलिना, एकातिरेना अलेक्झांड्रोवा, कॅरेलिना मुकोवा, एलेना रिबाकिना, कोको गॉफ, मीरा अँड्रीवा यांनी आपापले सामने जिंकून 3री फेरी गाठली. बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे वीवर यांचं आज मुंबईत आगमन झालं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री वीवर आज भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराबाबत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवादात सहभागी होणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमात भाग घेतील. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात आज दुपारी हा कार्यक्रम होणार आहे. दिव्यांग रुग्णांना शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघानं केली आहे. 2001 पर्यंत दिव्यांग रुग्णांना शासकीय रुग्णालयात केस पेपर शुल्क वगळता इतर उपचार निःशुल्क मिळत होते, मात्र नंतर शासन निर्णयान्वये ही सुविधा बंद झाली. संवेदनशील दृष्टिकोनातून या निर्णयात सुधारणा करून दिव्यांग रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रानं पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचं आयोजन केलं आहे. मुंबईत 29 सप्टेंबरला 10 ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून यासाठी मोठ्या संख्येनं नोंदणी करण्याचं आवाहन मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे. कार्यशाळेमध्ये उमेदवारांना मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि इतर कौशल्यांचं नोकरीपूर्व प्रशिक्षण मिळेल आणि प्रशिक्षणासाठी शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या सगळ्या अंगणवाड्यांमध्ये सप्टेंबरमध्ये पोषण माह साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण तसंच शहरी भागातल्या 2,402 अंगणवाड्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. अकोला शहरात 4 केंद्रांवर पर्यावरणपूरक गणपती तयार करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत 20,000 विद्यार्थी भाग घेतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282, 5,000 अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.